नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूया काही ठळक घडामोडी. मुंबईत घाटकोपर परिसरात जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 16 झाली आहे. काल रात्री एका वाहनात आणखी 2 मृतदेह आढळले. या ठिकाणचं बचाव कार्य पूर्ण झालं असून आज दिवसभरात राडारोडा हटवला जाईल अशी माहिती मुंबईचे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज दिली. या ठिकाणचे इतर 3 विनापरवाना फलक काढायचं काम सुरू आहे. मुंबई शहरातल्या इतर अशाच फलकांची तपासणी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाणे महापालिका क्षेत्रातल्या सगळ्या होर्डिंगचे 8 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांना झालेल्या मारहाण प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगानं घेतली आहे. या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभव कुमार यांना उद्या आयोगासमोर उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावलं आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानी ही मारहाण झाली होती. या प्रकरणी केजरीवाल यांना पश्चाताप होत नसल्याचा आरोप भाजपानं केला आहे. इंडिया आघाडीनं कधीही महिलांचा आदर केला नाही असा आरोपही भाजपा प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केला. अखेरच्या 1.5 तासात झालेल्या खरेदीनं देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्स 677 अंकांची वाढ नोंदवून 73,664 अंकांवर गेला. निफ्टी 203 अंकांची तेजी नोंदवून 22,404 अंकांवर बंद झाला. भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री यानं आज आपली निवृत्ती समाज माध्यमाद्वारे जाहीर केली. कुवेतशी कोलकातात 6 जून रोजी होणारा सामना त्याचा शेवटचा सामना असणार आहे. सुनील छेत्रीनं 2005 साली पाकिस्तानविरोधातल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादचा सामना गुजरात टायटन्सबरोबर होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरासह कोकणात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत मेघगर्जनेसह वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भातले काही जिल्हे वगळता मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.